ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2047 मधला विकसित भारत हीच भारताची धोरण प्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असायला हवी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, उद्या अर्जांची छाननी. रेल वन ऍपवरून अनारक्षित तिकीटं काढणाऱ्या सर्वांना 14 जानेवारीपासून 3% सवलत. बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खाजलीदा जिया यांचं निधन. डॉ एस जयशंकर उद्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार. आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांची फलंदाजी ढेपाळली. 2047 भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच भारताची धोरण प्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असली पाहिजे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थतज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांना ते संबोधित करत होते. विकसित भारतासाठी आत्मनिर्भरता आणि रचनात्मक बदल ही या बैठकीमागची संकल्पना होती. विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट जनसामान्यांमध्ये पोहोचल्याचं मोदी यावेळी म्हणाले. अर्थतज्ञांनी या बैठकीत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली उत्पादन क्षमता तसंच स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विविध उपाय सुचवले. घरगुती बचत वाढवणं, पायाभूत सुविधांचा विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नीती आयोगाचे अध्यक्ष सुमन बेरी तसंच अनेक अर्थतज्ञ या बैठकीला उपस्थित होते. 2025 हे वर्ष जीवनमानातली सुलभता तसंच काम करण्यातली सुलभता यांची हमी देणाऱ्या शासकीय सुधारणांचं वर्ष होतं असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. 2025 3 रोजगार मेळावे भरवण्यात आले, त्यामधून वेगवेगळ्या मंत्रालयातली तसंच विभागांमधली 1.5 लाख नियुक्तीपत्रं देण्यात आली. युपीएससीच्या प्रतिभा सेतू या उपक्रमातून 13,000 उमेदवारांची माहिती 283 कंपन्यांना कळवण्यात आली आणि त्यांच्याकडून आलेल्या नियुक्त्या 471 उमेदवारांना देण्यात आल्या अशी माहिती या विभागाच्या सचिवांनी यावेळी दिली. सरकारी नोकरीत समांतर भरतीची गरज आणि त्याचे परिणाम याविषयी संबंधितांशी विचारविनिमय सुरू आहे अशी माहिती केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शहा यांनी आज नवी दिल्लीत दिली. समांतर पद्धतीने भरती केली तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा येत असल्याची टीका झाली होती. यासंदर्भात मंत्रालयांशी चर्चा सुरू आहे असं शहा म्हणाल्या. समांतर पद्धतीनं संयुक्त सचिव आणि उपसचिव किंवा संचालक दर्जाच्या पदांवर सुमारे 60 अधिकारी नेमण्यात आले, त्यातले 30 ते 40 अजूनही विविध विभागात सेवेत आहेत. 2025 हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे. ऐकूया भारताच्या या वर्षातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाटचालीविषयी.
मराठा सैन्य दलाचा इतिहास सांगणाऱ्या 12 किल्ल्यांचा समावेश यावर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. तसंच दिवाळी या सणानं युनेस्कोच्या अद्वितीय वारशाच्या यादीत स्थान मिळवलं. भारताच्या हस्तलिखितांचं जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी ज्ञान भारतम या उपक्रमाची सुरुवात यंदा झाली. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती भोपाळमध्ये उत्साहानं साजरी करण्यात आली. तसंच देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रम झाले. भारताची आदिवासी आणि लोकपरंपरा अधोरेखित करणाऱ्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर झालेल्या आणि 5,000 कलाकारांचा सहभाग असलेल्या जयती जय मम भारतम या कार्यक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली आणि यानिमित्त विशेष नाणं आणि टपाल तिकीटाच्या अनावरणासह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसंच यंदा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंती वर्षाची सुरुवातही झाली. याशिवाय विठ्ठलभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती झाल्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं यंदा राष्ट्रीय सभापती परिषद झाली.
अश्लील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मानसिक आजाराचं चित्रण असलेल्या किंवा अन्य स्वरूपातल्या बेकायदा आशयाविरोधात कारवाई न करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या अनुपालन चौकटीचा तत्काळ आढावा घ्यावा आणि आपल्या प्लॅटफॉर्म्सवरच्या अश्लील आणि बेकायदा आशयाविरोधात कारवाई करून तो त्वरित काढून टाकावा असं यात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या या अर्जांची छाननी होणार असून 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं, त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. पश्चिम बंगाल सरकारमधला भ्रष्टाचार, कुप्रशासन आणि घुसखोरांचं लांगूल चालन यामुळे राज्याचा विकास थांबला आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथं आझाद हिंद झेंडा फडकावला त्या घटनेला 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोलकाता इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महिला सुरक्षा आणि राज्यातून उद्योगधंद्यांचं स्थलांतर यासंदर्भातल्या पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीबद्दल शहा यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. रेल्वे वन ऍपवरून अनारक्षित तिकीटं काढणाऱ्या सर्वांना 14 जानेवारी ते 14 जुलै या कालावधीत 3% सवलत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केली आहे. सध्या केवळ आर वॉलेटद्वारे तिकीटं काढणाऱ्यांना 3% कॅशबॅक दिला जातो. 14 जानेवारीपासून ही सवलत UPI, नेट बँकिंग, कार्ड पेमेंट करणाऱ्यांनाही मिळणार आहे. युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी PM युवा योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा आज झाली. इंग्रजीसह एकंदर 22 भारतीय भाषांमधल्या 43 विजेत्यांचा त्यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना 6 महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला 50,000ची शिष्यवृत्ती मिळणार आहे. याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर आयुष्यभरासाठी 10% रॉयल्टी दिली जाणार आहे. बांगलादेशच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री खालिदा जिया यांचं आज सकाळी ढाका इथं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. 2 वेळा प्रधानमंत्रीपदावर राहिलेल्या खालिदा जिया यांनी अनेक दशकं बांगलादेशच्या राजकारणावर आपला प्रभाव पाडला आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी खालिदा जिया यांच्या निधनाबद्दल देशात 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. खालिदा जिया यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. भारताकडून परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यावेळी उपस्थित असतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेगम खालिदा जिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून बांगलादेशच्या विकासात तसंच भारत बांगलादेश संबंधांमध्ये त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. 2र्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर शफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं भारतीय खेळाडू बाद होत राहिल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं मात्र भारताचा डाव सावरला. 9 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर तिनं 43 चेंडूत 68 धावा केल्या. 20 षटकात भारतीय महिलांनी 7 बाद 175 धावा केल्या. सध्या या मालिकेत भारताकडे 4-0 अशी आघाडी आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2047 मधला विकसित भारत हीच भारताची धोरण प्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असायला हवी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, उद्या अर्जांची छाननी. रेल वन ऍपवरून अनारक्षित तिकीटं काढणाऱ्या सर्वांना 14 जानेवारीपासून 3% सवलत. बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा जिया यांचं निधन. Dr. S. Jaishankar उद्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार. आणि T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांकडून श्रीलंकेला 176 धावांचं आव्हान, कर्णधार हरमनप्रीत कौरचं अर्धशतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.